इटलराव काय वाज असं कसं झालं बाबा?
अहो तेच तर मी म्हणतोय,
आता हो काय करायचं?
थांबा वाईस, घाबरू नका, जत्रा मैंदाळा भरली, मी आईला इनवणी करतो।
पाया पडतो ग माझे आई, पाया पडतो, आगा पाया पडतो ग माझे आई, आंबा बाई का जेवत नाही। शारदा सरस्वती समजूत घाली ते लक्ष्मी पार्वती, वाघजाई तू काही यमाई सांगती, आणि येडाई जाखाई जोगाई इन्विती, मंगळाई वैष्णवी काळूबाई लीलावती, चतुशृंगी सप्तशृंगी करीती आरती आई, रडती दाही दिशा घाई घाई, रडती दाही दिशा घाई घाई, आंबाबाई का जेवत नाही।
आई का बर जेवत नाहीस? काय काय अन्याव काय झाला आई ग? अशी का करा लागलीस? आज जत्रेमध्ये मैंदाळ लोक आले ती माय, 64 कलांचा विद्यापती गणपती, बघळाला डमरूवाला कैलासपती, हा ग तुझ्यासाठी आला बाई ग, आग तुझ्यासाठी आला बाई ग, रमापती सोमेश्वर विश्वेश्वर बालाजी तिरुपती, हनदेवाचाही देव धावला, हनदेवाचाही देव धावला ग बृहस्पती, हात जोडून उभे ठाई ठाई, हात जोडून उभे ठाई ठाई, आंबाबाई ग जेवत नाही। किस्त तुला सांगायचं आहे माय, जेव की ग माय माझी,
आई सोडाई रुसवा म्हणे मसोबा खंडोबा, आणि कासा बी झाले संतोबा निळोबा,
हात जोडून उभे सावता गुरुबा चोखोबा, काय झालं जगजननी म्हणे ज्योतिबा भैरोबा,
हात जोडून उभे सावता गोरोबा चोखोबा, काय झालं जगजननी म्हणे ज्योतिबा भैरोबा, आई ग जेव म्हणती माय, आई ग जेव म्हणती ज्ञानोबा तुकोबा, माय कळू दे झालं तरी काही, माय कळू दे झालं तरी काही, आंबाबाई ग जेवत नाही ग।
पाया पडतो आई, तुझा आवाज आला वाटतो ऐकायला मला, मला तुझा आवाज आला आकाशवाणी काय झाली आई?
देव देवताना पाहून भरून आला उर, भक्ताचा प्रसाद घेईन तरच जेवण बर
माय। तेच मी म्हणतोय, भक्ताचा प्रसाद घे मग जेव। किती मायाळू माझी माय, किती दयाळू माझी माय, भक्तावर माया करणारी माझी अंबाबाई जगदंबा।
देव देवताला पाहून भरून आला उर, भक्ताचा प्रसाद घेईन तरच जेवण बर। परम भक्तासाठी झालीस तू आतुर, त्याच्या भेटीची तुझ्या मनी हुरहुर, चिंता सगळ्याची तुला महामूर, आई जगदंबे तू लेकरासाठी झुर। अनहा दास विठ्ठल, दास विठ्ठल तुझे गुण गाई, धन्य धन्य तू जगदंबा आई।